الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على سيد المرسلين، أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. چنگی صحت رکھن وارن غذاؤں کے بارے میں سورن سوال جواب. دعائے خلیفہ امیر اہل سنت یا رب المصطفیٰ جے کو بھی مکمل رسالو چنگی صحت رکھن وارن غذاؤں کے بارے میں سورن سوال جواب پڑھی یا بدھی وٹے، ان کے بیمارن کا محفوظ رکھی کرے، صحت اے تندرستی عطا فرمائے، اے ان کے والدین سمیت بے حساب بخشے چھٹ، آمین. بجائے خاتم النبیین صلی اللہ علیہ وآلہ وسلم، درود شریف جی فضیلت، فرمان آخری نبی صلی اللہ علیہ وآلہ وسلم، قیامت جے ڈی مانن ما مجھے سب کا ویجو وہ شخص ہوندو جن دنیا میں متے کثرت سا درود پاک پڑھیا ہوندا. ترمذی 27/2 حدیث 484. صلو علی الحبیب صلی اللہ علیہ محمد. سوال: روزانہ صبح جو ناشتے میں آنو کھائن صحت جلا کیا آہے؟ جواب: یہ دیسی ککڑ جکا آزاد گھمندی آہے، ان جا آنا سٹھا ہوندا آہن، ان کرے ان جا دیسی آنا کھادا ونجن، آنو ہوں وڈو فائدے مند آہے، ان میں کافی غذائی جزا ہوندا آہن، ان جی اچھان جا الگ فائدہ آہن، زردی جا الگ فائدہ آہن. مانن جو الگ الگ کیفیتوں ہوندیوں آہن، جیکڈیں طبیعت کے موافق ہوجے تو زردی اچھان بئی کھائی سکجن تھوں، جیکڈیں بئی موافق نہ ہوجن تو جن کے اچھان صحیح لگے وہ اچھان کھائے، جن کے صرف زردی موافق ایندی ہوجے وہ صرف زردی کھائے. عمر سا گڈو گڈ ہاضمے کی کارکردگی میں فرق پوندو ہے، تین کرے جن کا ایک آنو ہضم تھی ویندو ہوجے وہ صرف ایک ہی آنو کھائے، جن کا بہ یا ٹے بھی ہضم تھی ویندا ہوجن وہ بھلے بہ یا ٹے کھائے. ہر ایک جو جسمانی کیفیتوں مختلف ہوں، کچھ اڑا بھی ہوں جن کے آنو کھان سا ہی خارش شروع تھی ویندی ہے، یا آنو پیٹ میں قبض کرے چھڈیندو ہوں، ہضم نہ تھن کے کرے پریشان کندو ہوں، تو پانجی کیفیت کے مطابق آنو استعمال کرن گرجے. جیکڈیں کن کے پورو آنو ہضم نہ تھیندو ہوجے تو وہ اد کھائے، اد بھی نہ ہلندو ہوجے تو چوتھوں حصہ کھائے. بہرحال کچھ نہ کچھ آنو کھان گرجے، جو ہی بھی اللہ پاک جی نعمت ہے، ان جا بھی پانجا فائدہ آہن. سوال: کچھ مانو کھیر میں کچو آنو وجی پیندا آہن، چاہی صحت جلا فائدے مند آہے؟ جواب: کھیر آنو بئی فائدے مند شیوں آہن، لہذا جن کے بئی شیوں ہضم تھی ویندی ہوجن تو وہ انن بنی کے ملائے کرے استعمال کرے سکے تو، بلکہ ممکن آئے تو جن کے صرف آنو کھان سا نقصان تیندو ہوجے تو کھیر سا ملائے کرے کھان سا ان میں گھٹتائی ایندی. کھیر آنو ملائے کرے کھائن اساں جی طبیعت جلا بہتر آہے یا نہ، ان جی معلومات جو بہ صورتوں آہن. ایک ہی تا پانجو تجربہ ہوجے تا آنو کھیر ملائے کرے کھائن اساں موکے فائدہ تیندو آہے یا نقصان، بی صورت ہی تا پانجے ڈاکٹر سا مشورہ کیو ونجے. یاد رہے تا ڈاکٹر ہمیشہ ایک ہی رکھن گرجے، گھنن ڈاکٹرن دے ونجن وارو کامیاب نہ تھیندو، چھو تا کچھ دواؤں جا سائڈ افیکٹ منفی اثرات بھی ہوندا آہن، ایک ڈاکٹر خاص کرے چھڈیندا تو ان کے مریض کی کیفیت خبر ہوں تو کیڑی دوا ان کے لگندی ہے، کیڑی دوا سا ان کے الرجی تھی ہے، کیڑی دوا سا ان کے پیٹ میں گڑبڑ تھی ہے، کیڑی دوا سا ان کی ننڈ ختم تھی ویندی ہے، وغیرہ وغیرہ. بہرحال پانچ ڈاکٹر سے مشورہ کرے وٹجے تو مجھے لائے آنو کھائن فائدے مند ہے یا نہ. سوال: کھادے میں سمنڈ وارو لوڑ استعمال کرن گرجے یا کھان وارو لوڑ؟ جے ڈیلر پانچ فائدے لائے لوڑ میں ملاوٹ کندا آہن، انن جے بارے میں اواں چھا تھا ارشاد فرمایو؟ جواب: مجھے ناقص معلومات کے مطابق پہاڑی لوڑ جن کے لاہوری لوڑ بھی چی ویندو آہے، ہی ودیک فائدے مند ہے، اساں وڈو ٹکڑو وٹھی ان کے کٹے استعمال کندا آہوں. لاہوری لوڑ پیٹھل بھی ملندو آہے، پر ان میں مٹی پتھرن جا ملل ہوجن ممکن ہے، ان کرے جو ملاوٹ کرن وارا تا پانی میں بھی ملاوٹ کرے منرل واٹر کے نالے سے وکڑا آن. ترقی یافتہ ملکن میں سختی ہوندی ہے، جن کے کرے اتے خالص پانی ملی ویندو ہے، پر گھٹ ترقی وارن ملکن میں ملاوٹ ودیک تھیندی ہے، ان کرے ملاوٹ کرن وارا لوڑ میں بھی پتھر ملائے چھڈیندا ہوندا. اللہ پاک انہن کے ہدایت دے جو اتری سستی شے میں بھی ملاوٹ کن تھا، پیسہ کمائن لا مانن جی حیاتن سا کھیڈن تھا. لوڑ میں جکڈے ملاوٹ کے چیک کرنو ہوجے تو تھوڑو لوڑ پانی میں گاریو، جکڈے لوڑ گری ونجے لوڑ گری ونجن کا پوئے بھی کچھ ذرا پانی کے تہ میں نظر اچن تو ہی ملاوٹ وارو کچرو ہے جے کو پانی میں نہ گریو. سوال: چھا ہر موسم میں گرم پانی ہی پیئن گرجے؟ چھا گرم پانی ہر مانو لا فائدے مند ہے؟ جواب: तिबी तौर ते गर्म पाणी पीअण फ़ाइदेमंद आहे। हिकु क़ौल जे मुताबिक़ थधि में गर्म पाणी पीअण सां बीमारियुनि खां हिफ़ाज़त थींदी आहे। थी सघे थो त पंहिंजे तबियत जे मुताबिक़ अहिड़ियूं शयूं फ़ाइदेमंद हुजनि, लिहाज़ा हीउ बि थी सघे थो त कंहिंखे गर्म पाणी सां फ़ाइदो न थिए। हिन तरह जो इलाजु पंहिंजे डॉक्टर जे मशवरे सां करणु फ़ाइदेमंद हूंदो आहे। डॉक्टर हिकु ई हुजणु घुरिजे जो उन खे मरीज़ जी तबियत जी ख़बर हूंदी आहे त कहिड़ी दवा इन जे लाइ फ़ाइदेमंद आहे ऐं कहिड़ी दवा इन लाइ नुक़सानकारु आहे। नवनि डॉक्टरनि ॾे वेंदासीं त उन खे ख़बर न पवंदी। बहरहाल, आम तौर ते गर्म पाणी पीअणु फ़ाइदेमंद आहे। सुवाल, अक्सर ॾिठो वियो आहे त अवां खाधो शुरू करण खां अॻु पाणी पीअंदा आहियो, इन जो छा सबबु आहे? जवाबु, तबीबनि सिहत जे हिफ़ाज़त जे लाइ कुझु उसूल ॿुधाया आहिनि। इन्हनि मां हिकु हीउ बि आहे त हर शइ खे उन जे मुनासिब वक़्त में ई खाइणु फ़ाइदो ॾींदो आहे, जॾहिं उन में बे एहतियाती सिहत लाइ नुक़सानदेह थी सघे थी। उन ई उसूल जी पेशे नज़र खाइण खां पहिरियां पाणी पीअणु सिहत जे लाइ फ़ाइदेमंद ॿुधायो वियो आहे। तिबी नुक़्ते निगाह सां फ्रूट खाइण खां पहिरियां बि पाणी पीअणु फ़ाइदेमंद आहे। अहिड़ी तरह चांहि पीअण खां पहिरियां बि पाणी पीअणु फ़ाइदेमंद आहे। सुवाल, छा मानी खाइण खां पहिरियां पाणी पी सघूं था? जवाबु, जी हा, मानी खाइण खां पहिरियां पाणी पीअण में को हर्जु नाहे, छो त ॿुधो ऐं पढ़ियो आहे त खाधे खां पहिरियां पाणी पीअण सां आंडरा रवां थी वेंदा आहिनि, जेके माण्हू गरियूं ग़िज़ाऊं पंहिंजे पेट में विझंदा आहिनि ऐं कबाब समोसनि ते टुटी पवंदा आहिनि, उहे डॉक्टरनि वटि धिका खाईंदा वठंदा आहिनि। सुवाल, फ्रूट खाधो खाइण खां पहिरियां खाइणु घुरिजे या बाद में? जवाबु, उसूली तौर ते फ्रूट खे खाधे खां पहिरियां खाइणु घुरिजे, पर असां वटि अॼुकल्ह आम तौर ते फ्रूट खाधे खां पोइ खाधो वेंदो आहे। इमाम मुहम्मद बिन मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, जेकॾहिं फ्रूट हुजे त पहिरियां उहो पेश कयो वञे, छो त तिबी लिहाज़ सां उन जो खाधे खां पहिरियां खाइणु वधीक मुनासिबु आहे। ही जल्दी हज़म थींदा आहिनि, तंहिं करे इन्हनि खे मैदे जे हेठें हिसे में हुजणु घुरिजे। ऐं क़ुरान पाक मां बि फ्रूट जे पहिरियां हुजण जी आगाही मिले थी, जीअं त क़ुरान पाक में सूरह वाक़िअ आयत नंबर 20 में आहे, जुमो कंज़ुल ईमान ऐं मेवा जेके पसंदि कनि। वरी इन खां बाद फ़रमायो, तर्जुमो कंज़ुल ईमान, ऐं पखियुनि जो गोश्त जेको चाहिनि। पोइ फ्रूट खां बाद खाधे में गोश्त ऐं सुई कुटीअ खे मुक़दम अॻिते रखणु अफ़ज़ल आहे, यानी कुटीअ खे अवल रखणु अफ़ज़ल आहे। ऐं फ्रूट खां अलावा ॿिया खाधा हुजनि त पहिरियां फ्रूट खाइणु घुरिजे, पोइ गोश्त, उन खां बाद सुरीद। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह रिवायत नक़ल कनि था, खाधे खां पहिरियां हिंदाणो खाइण सां पेट ख़ूब साफ़ थी वेंदो आहे ऐं बीमारियुनि खे जड़ खां ख़तमु करे छॾींदो आहे। सुवाल, सूफ़ खाइण जा कुझु फ़ाइदा इरशाद फ़रमायो। जवाबु, जनवरी 2017 जे माहवार फैज़ान मदीना जे सफ़े नंबर 29 ते सूफ़ खाइण जा कुझु फ़ाइदा हिन तरह बयानु कया विया आहिनि। मेवनि मां सूफ़ खे सभ खां वधीक ताक़त ॾियण वारो सम्झियो वेंदो आहे। सूफ़ हिकु ख़ुशि ज़ाइक़ा ऐं एनर्जी सां भरपूर मेवो आहे। सूफ़ याने एप्पल जे बारे में चयो वेंदो आहे त नाश्ते में हिकु सूफ़ खाओ ऐं कॾहिं डॉक्टर ॾे न वञो। सूफ़ जे बेशुमार फ़ाइदनि मां कुझु पेशे ख़िदमत आहिनि। हिकु, सूफ़ दिलि ऐं दिमाग़ खे फ़रहत पहुचाईंदो आहे। ॿ, दिलि खे ताक़त ॾींदो आहे ऐं घबराहट खे परे कंदो आहे। टे, सूफ़ रतु पैदा कंदो ऐं चहिरे जे रंग खे साफ़ु कंदो आहे। चार, सूफ़ जिगर लीवर जे इस्लाह कंदो आहे, मैदे खे ताक़त ॾींदो आहे। पंज, नेराने याने ख़ाली पेट खीर सां गॾु सूफ़ सिहत बख़्श आहे। छह, सूफ़ जो जूस पेट ऐं आंडरनि जा जरासीम मारींदो आहे। सत, सूफ़ डंदनि ऐं होड़नि खे मज़बूत कंदो आहे। अठ, दस्त, टाइफाइड, तपदक ऐं खंघ में फ़ाइदेमंद आहे। गले जी टीबी खे तपदक सरियो वेंदो आहे ऐं पेचिश हिकु क़िस्म जो पेट जो मर्ज़ु आहे, जंहिंमें कॾहिं कॾहिं रतु ऐं गंदु बि ईंदो आहे। नव, सूफ़ जो मुरबो दिलि ऐं दिमाग़ खे मज़बूत कंदो आहे। ॾह, सूफ़ नज़र ऐं हाफ़िज़े खे तेज़ कंदो आहे। यारहं, सूफ़ पथरी खे रोकण में अहम किरदारु अदा कंदो आहे। ॿारहं, कचो सूफ़ गरम करे सोज वारी जॻह ते लॻाइणु फ़ाइदेमंद आहे। तेरहं, सूफ़ कोलेस्ट्रोल खे वधण खां रोकींदो ऐं सोज खे घटि कंदो आहे। चोॾहं, हिकु तहक़ीक़ जे मुताबिक़ सूफ़ हर तरह जे कैंसर खे रोकींदो आहे। सूफ़ जो सिरको हिडकी खे रोकींदो, नीड़ी जी तकलीफ़ में राहत, नज़ले ऐं ज़ुकाम खां आराम ॾींदो आहे ऐं वज़न घटाईंदो आहे। मेवनि ऐं खाइण पीअण जे शयुनि ते रंग कयो वेंदो आहे। धोखेबाज़ माण्हू सिर्फ़ सूफ़ जे खल ते ॻाढ़ो रंग चाढ़ींदा आहिनि। सूफ़ जी खल ते जेकॾहिं वाकई में रंग थियलु हुजे त उनखे लाहे करे खाइजे, न त सूफ़ खे खल समेत खाइणु घुरिजे, छो त खल जे हेठियां विटामिन जी तह हूंदी आहे। बनावटी रंग कयल सूफ़ ख़रीद करण खां बचणु ॾाढो ॾुखियो आहे, छो त असांखे ख़बर नाहे पवंदी त कहिड़े सूफ़ ते रंग कयो वियो आहे। शायदि सूफ़ ते कपिड़ो रंगण वारो रंग लॻायो वेंदो आहे, छो त फूड कलर महांगो हूंदो आहे। अहिड़ी तरह असां जेके रंग बिरंगी शयूं खाईंदा आहियूं उन्हनि में बि आमतौर ते कपिड़नि वारो रंग विधो वेंदो आहे। जीअं त मूंखे हिकु कपिड़नि जे रंग जे वापारी इस्लामी भाउ ॿुधायो त खाइण वारो गुलाबी कलर ॾाढो महांगो हूंदो आहे। मुंहिंजे दुकान ते जेकॾहिं को खाइण पीअण जूं शयूं रोकण वारो गुलाबी कलर वठणु ईंदो आहे त मां उमत जी भलाई जी नियत सां उनखे नाया ॾींदो, छो त मूंखे ख़बर आहे त अहिड़ा माण्हू खाइण पीअण जे शयुनि में उहो रंग विझंदा आहिनि ऐं इहे माण्हुनि खे कपिड़नि जो रंग खाराईंदा आहिनि। असां वटि जेके लाल गुलाबी शयूं ऐं मुख़्तलिफ़ शरबत मिलंदा आहिनि इन्हनि में कपिड़ो रंगण वारो रंग शामिलु कयो वेंदो आहे, पर असां यकीन सां नथा चई सघूं त फलाणे शरबत या फलाणी ग़िज़ा में नक़ली कलर इस्तेमालु कयो वियो आहे। अहिड़ी तरह टॉफिन ऐं चॉकलेटनि जे बारे में मूंखे हिकु दुकानदार काफ़ी पहिरियां ॿुधायो हुयो त हीअ फूड कलर खणंदियूं ई न आहिनि, इहे सिर्फ़ु कपिड़नि वारो रंग खणंदियूं आहिनि। इन जे करे इन्हनि में ऐं रंग बिरंगी पापड़नि में कपिड़नि वारो रंग विधो वेंदो आहे। घर में पचायल शयूं खाइण में ई आफ़ियत आहे। बहरहाल बाज़ार जा खाधा खाइण जे बजाए घर में पचायल शयूं खाइण में ई भलाई आहे। पंहिंजे ॿारनि खे बि सिहत लाइ नुक़सानु ॾींदड़ रंगीन चिप्स खाइण खां रोकियो। यादि रखो, जेकॾहिं को ॻरियल सड़ियल टॉफियूं ठहंदे ॾिसे त उनखे उल्टी अची वञे, छो त उन्हनि खे ठाहींदे वक़्तु सफ़ाई ऐं सुथराई जो ख़्यालु नाहे रखियो वेंदो, जंहिं सबबि उन्हनि ते कीड़ा माकोड़ा घुमी रहिया हूंदा आहिनि। असां शौक़ सां अहिड़ियूं शयूं खाईंदा आहियूं, जेकॾहिं इन्हनि खे ठहंदे ॾिसी वठो त असांखे उन्हनि खां कराहत अची वञे, छो त ठाहींदे वक़्तु ठाहींदड़नि जो पघर ऐं थुक उन्हनि में किरी रहियो हूंदो आहे ऐं जिते इहे शयूं ठही रहियूं हूंदियूं आहिनि उते आस पास में कूआ डोड़ी रहिया हूंदा आहिनि। किथे किथे सफ़ाई ऐं सुथराई ते ध्यानु ॾिनो वेंदो हूंदो, पर सफ़ाई सुथराई जो मयारु न हुजण जे बराबरि हूंदो आहे। ॿियनि शयुनि जीअं खाधो बि घुरिजो घर जो ई खाइणु घुरिजे, छो त घर जूं औरतूं जेको खाधो पचाईंदियूं आहिनि उन्हनि खे पाण बि उहो ई खाधो खाइणो हूंदो आहे ऐं ॿारनि खे बि खाराइणो हूंदो आहे। इन करे उन्हनि जो ज़हन ठहियलु हूंदो आहे त इहे खाइण वारे शयुनि खे चङी तरह धोअण ऐं सफ़ाई रखनि त हिन तरह घर जे खाधे जो मयारु ठहियलु हूंदो आहे। होटलनि जे खाधे जो ज़ाइको जेतोणीकि सुठो हूंदो आहे, पर उहे मयारी न आहिनि हूंदा। ॿियनि शयुनि वांगुरु तयारशुदा गरम मसाले जो बि इहो ई मामिलो आहे त गरम मसाले जा जेके पिसियल दॿा ईंदा आहिनि इन्हनि में खुदा ॼाणे छा छा हूंदो आहे। तव्हांखे अहिड़ा माण्हू मिलंदा जेके खाधनि में तयारु कयल गरम मसालो न आहिनि विझंदा, उहे अलॻि अलॻि मसालो वठी पीही करे पोइ इस्तेमालु कंदा आहिनि। हर कंपनी ग़लति शइ ठाहींदी हुजे हीउ ज़रूरी नाहे, पर अॼुकल्ह मिलावट ऐं धोखेबाज़ी जो दौरु आहे। थी थो सघे इहो ई सबबु आहे जो असां एतिरियुनि बीमारियुनि ऐं परेशानियुनि में फाथल आहियूं ऐं असांजो सुकून बर्बादु आहे। शायदि ई को अहिड़ो माण्हू मिलंदो जेको हीउ चवे त मां सिहतमंद आहियां ऐं मूंखे को ग़म न आहे, को बे औलादी जे करे परेशानीअ में आहे त कंहिंखे उन जी औलाद सूर ॾिना आहिनि, को बीमार पियो आहे त कंहिंखे कर्ज़नि जकड़े रखियो आहे, कंहिंजा पैसा को फॿाए वेठो आहे त कंहिंजे घर जे मालिक मकान उन लाइ ऋण भारे ॾिनो आहे ऐं वरी कंहिंजे पाड़ेसरी उन जी ज़िंदगी मुश्किल करे छॾी आहे। त हिन तरह हर तरफ़ बदअमनी फैलियल आहे ऐं माण्हुनि जूं नियतूं ऐं किरदारु ख़राबु थी चुका आहिनि। अलाह पाक पंहिंजे सुठे ऐं प्यारे महबूब सलाहु वसलम जे सदिके असांखे सुठो बणाए। यादि रहे, जेकॾहिं पंहिंजो ई ज़हन ठाहिजे त हाणे असां मिलावट करणु, गारियूं ॾियणु, कूड़ ॻाल्हाइणु, गिला करणु, नमाज़ूं क़ज़ा करण खां बचंदासीं ऐं मुसलमाननि जी ख़ैरख्वाही जे बारे में सोचींदासीं त इनशा अल्लाहुल करीम चङाई पखिड़बी ऐं असां चङाई फैलाइण जो सबबु बणजंदासीं। इन जी बरकत सां दुनिया में बि अमन क़ाइमु थी वेंदो ऐं क़ब्र ऐं हशर में बि इनशा अल्लाहुल करीम अमन नसीबु थींदो। इन तरह जेकॾहिं असां सभई मिली करे दावत इस्लामी खे दुनिया में आम कयूं ऐं हर तरफ़ सुनतुनि जूं धूमूं मचायूं त इनशा अल्लाहुल करीम अमन क़ाइमु थी वेंदो। बाक़ी वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करणु ऐं अख़बारनि में बयानु ॾियण सां कमु नाहे थींदो, कमु करण सां ई थींदो आहे। सुवाल, पोड़ाइप अचण खां पहिरियां अहिड़ो छा कजे जो पोड़ाइप में घटि खां घटि तकलीफ़ थिए? जवाबु, जंहिं जवानीअ ते तोखे नाज़ आहे इहा हिकु ॾींहुं ख़तमु थी वेंदी। जवानी में 20-22 साल ताईं खीरु पीअणु वधीक फ़ाइदेमंद आहे। इन में कैल्शियम हूंदो आहे जंहिंसां हॾियूं मज़बूत थींदियूं आहिनि। जिन माण्हुनि जे हॾनि ऐं जोड़नि में सूरु हूंदो आहे, थी थो सघे उन नंढपण में खीरु न पीतो हुजे। मां नंढपण में 1 रुपए जो मेंहिं जो ख़ालिस खीरु आणींदो हुयुसि। थी थो सघे इन में थोरो घणो पाणी बि मिलाईंदा हुजनि, पर असांजे साम्हूं खीरु ॾुहंदा हुया ऐं खीर ते झग ठहंदी हुई। खीरु विकिरण वारा झग परे करे खीरु तोरींदा हुआ, पोइ झग फ्री में विझी ॾींदा हुआ। हालांकि झग में वज़न नाहे हूंदो, पर इन सां ख़रीदण वारे ते हिकु नफ़्सियाती असरु थींदो आहे। उन खीर ते मलाई जी अहिड़ी तह ॼमंदी हुई जो हाणे बि उनखे यादि कजे त मुंहं में वात में पाणी अची वञे। असांजे दौर में मेंहिं जा वाड़ा शहर में ई हूंदा हुआ, पर जॾहिं आबादी वधी त माण्हुनि खे तकलीफ़ खां बचाइण लाइ मेंहिनि जा वाड़ा भैंस कालोनी वग़ैरह मुंतक़िल थी विया। इहो हिकु सुठो अमल आहे। उन वक़्तु एतिरी धोखेबाज़ी न हुई जेतिरी हाणे आहे। बहरहाल, जवानी में खीरु पीओ, मैदे सणभ ऐं मिठाण वारी शयुनि खां परहेज़ कयो। इनशा अल्लाह करीम ओड़ाइप में सिहतमंद रहंदो। सुवाल, नारेल खाइण ऐं उन जो तेल हणण जा फ़ाइदा छा आहिनि? जवाबु, मिस्री खंड जी हिकु क़िस्म आहे सां गॾु रोज़ानो नेरानो ख़ाली पेट 1 तोलो नारेल खाइणु बीनाई खे ताक़त ॾींदो आहे, पेट खे नरम कंदो आहे ऐं बुख खे वधाईंदो आहे। नारेल जो तेल मथे में हणण सां वार वधंदा आहिनि ऐं दिमाग़ जे लाइ बि फ़ाइदेमंद आहे। सुवाल, जेरो खाइण जा फ़ाइदा आहिनि या नुक़सान? इन हवाले सां अव्हां छा तजुर्बो आहे? जवाबु, जेरो सुठी शइ आहे, खाधो वेंदो आहे ऐं हलाल बि आहे। जेरो कोलेस्ट्रोल सां भरियलु हूंदो आहे, लिहाज़ा जंहिंखे दिलि जी बीमारी हुजे या कोलेस्ट्रोल लेवल वधीक हुजे, उहो जेरो खाइण खां परहेज़ करे। जेरे में कार्बोहाइड्रेट बि वधीक हूंदो आहे, लिहाज़ा जंहिंखे गैस जी बीमारी हुजे, उहे हिन खे खाइण खां परहेज़ कनि। आमतौर ते गऊं, बकरी ऐं कुकड़ी जो जेरो खाधो वेंदो आहे, पर जंहिंखे यूरिक एसिड जो मर्ज़ु हुजे, उहो रेड मीट यानी बकरी, गऊं, मेंह ऐं उठ जो गोश्त या जेरो खाइण खां परहेज़ कनि। सुवाल, गर्म मौसम में छा एहतियात करणु घुरिजे? जवाबु, गर्मियुनि जे मौसम में पाणी पीअण ते ध्यानु ॾियणु घुरिजे। उन जे लाइ पाणी जी मक़दार ख़ासि करे छॾियो। मिसाल जे तौरु, ॿारहीं जी निस्बत सां 12 गिलास पाणी पीओ, छो त सख़्तु गर्मी जे करे पघर निकिरी रहियो हूंदो आहे। थी सघे थो त 12 गिलास पाणी बि काफ़ी न थिए, इन करे चङी तरह पाणी पीओ। 12 गिलास अधु अधु न, बल्कि पूरा भरे करे पीअणा आहिनि। मूं वटि हिकु प्यालो आहे, मुंहिंजे ख़्याल में इन प्याले में 2 गिलास पाणी अची वेंदो हूंदो। मां हिकु वक़्त में पूरो प्यालो भरे हिकु भेरो पी छॾींदो आहियां। इफ़्तार जे वक़्तु 1.5 या 2 प्याला पाणी पी वेंदो आहियां ऐं मानी जे दौरान बि पाणी पीअंदो आहियां ऐं वरी रिज़ान में बि पाणी हूंदो आहे। अहिड़ी तरह मुंहिंजी पाणी पीअण जी आदत ठहियल आहे। ऐं वरी मदनी मुज़ाकिरे खां बाद स्टीमर बाफ़ ॾियण वारी मशीन खां बाफ़ बि वठंदो आहियां। इहा मशीन तमामु घणी फ़ाइदेमंद आहे, जेका मूंखे मुंहिंजे पुटु हाजी उबैद रज़ा अत्तारी ॾिनी आहे। अलहमदुलिल्लाह, मूंखे बाफ़ वठण जो फ़ाइदो नज़र अची रहियो आहे। ईअं पाणी पीअण वांगुरु मुंहिंजी बाफ़ वठण जी बि आदत ठही वई आहे ऐं हाणे मां इन आदत खे छॾणु नथो चाहियां। यादि रखो, स्टीमर ऑटोमेटिक मशीन आहे जेका हलण जी कुझु देरि खां बाद बाफ़ ॾियणु शुरू कंदी आहे। अवां पंहिंजी आसानी जे लाइ स्टीमर खां बाफ़ वठण जो वक़्तु ख़ासि करे छॾियो। मिसाल तौरु, 5, 7 या 10 मिंटनि ताईं वात ऐं नक जे ज़रिए गरम बाफ़ वठो। ख़ासि कयल वक़्तु ख़तमु थींदे ई मशीन अज़ ख़ुदि बंदि थी वेंदी, जंहिंखां थी सघे इहो बाफ़ वठे। सुवाल, का अहिड़ी ग़िज़ा ॿुधायो जंहिंखे खाई करे असां थधि जे ॾींहं में सिहतमंद रही सघूं? जवाबु, मकतबतुल मदीना जे रिसाले मेथी जा 50 मदनी गुल जे सफ़े नंबर 6 ते लिखियलु आहे, सियारे में रोज़ानो मानीअ खां पोइ पाणी सां मेथी दाणनि जो अधु चमचो इस्तेमालु करण सां सियारे जी खोड़ बीमारियुनि खां हिफ़ाज़त थींदी आहे। अलबत्ता, हर इलाजु पंहिंजे डॉक्टर जी सलाह सां कयो वञे। थी सघे थो त मेथीअ जा दाणा उन जी तबियत जे मुआफ़िक़ न हुजनि। सुवाल, ख़ाली पेट मिठो खाधो खाइण जो छा फ़ाइदो आहे? मिठाण हासिलु करण लाइ अछी खंड जो इस्तेमालु करणु कीअं आहे? जवाबु, ख़ाली पेट खजूर खाइणु फ़ाइदेमंद आहे ऐं ही अखियुनि लाइ बि फ़ाइदेमंद आहे। मैदे में मौजूदु हिकु आंडो अहिड़ो आहे जेको मिठाण क़बूलु कंदो आहे, लिहाज़ा इफ़्तारी में खजूर खाओ या पाणी पीओ, छो त पाणी आंडनि खे खोलण जे लाइ बहितरीनु कमु कंदो आहे। जेकॾहिं थोरो गरम पाणी हुजे त वधीक सुठो आहे। ख़ुशबूदार ऐं केमिकल वारा शरबत पीअण खां बचो, छो त अहिड़ा शरबत सिहत खे ख़राबु करण वारा हूंदा आहिनि। मां पाण बि अहिड़ी शयुनि खां घणो परे रहंदो आहियां। हा, कॾहिं कॾहिं थोरो चखी वठंदो आहियां। अगरि शरबत पीअणो ई आहे ऐं अलाह पाक माल दौलत वारो बणायो आहे त खीर में हिकु या ॿ चमचा माखी जा मिलाए करे पी वठो, जो ही सिहतमंद शरबत आहे। या वरी पाणी में लीमो निपूड़ियो, जो ही गर्मियुनि जो फ़ाइदेमंद ऐं बहितरीन शरबत आहे। पिण मिठो करण लाइ अछी खंड जी जॻह ते माखी या ॻुड़ विझी छॾियो, छो त केमिकल सां ठहियल अछी खंड सां आउं मुतफ़िक़ न आहियां, जो इन जा खोड़ नुक़सान आहिनि। ऐं चवण वारनि इन खे वाइट पॉइज़न ऐं स्वीट पॉइज़न चए, यानी अछो ज़हर ऐं मिठो ज़हर चयो आहे। पर यादि रखो त मां अछी खंड खे नाजाइज़ नथो चवां, बल्कि ज़रूरत जे वक़्तु इस्तेमालु बि करे वठंदो आहियां। बाक़ी कोशिशि इहा ई रहंदी आहे त अछी खंड खां बचियो वञे। इन ई करे असां वटि अछी खंड जी जॻह ते ॻुड़ इस्तेमालु कयो वेंदो आहे। बिलफर्ज़ अगरि ॻुड़ न मिले त मजबूरनि अछी खंड इस्तेमालु कई वेंदी आहे। हा, जेकॾहिं कंहिं दोस्त या माइट जे घर खां का मिठी शइ अची वञे त पोइ बचणु मुश्किल आहे। सुवाल, केतिरो मिठो खाइण सां आंडनि खे फ़रत मिलंदी आहे? इन जी मिक़दार त नाहे लिखियल जो केतिरो मिठो खाइण सां आंडनि खे फ़रत मिलंदी आहे, पर जेके घणी देरि वेठा रहंदा आहिनि इन्हनि खे मिठाण घटि ई खाइणु घुरिजे। जेकॾहिं हीउ मिठो आंडे जे बजाए नस में हलियो वञे त परेशानी थी वेंदी। हूअं बि रत जो शुगर आम थी वियो आहे। आम तौर ते असां मशक़त वारो कमु नाहियूं कंदा, पर जेके मशक़त वारो कमु कंदा आहिनि उन्हनि खे मिठो हज़म थी वेंदो आहे। जीअं मज़दूरी करण वारा, भञ डुक करण वारा, भॼ डुक करण वारा या लोहार जो कमु करण वारा वग़ैरह वग़ैरह, अहिड़ा माण्हू त कढ़ाई गोश्त बल्कि कचो पको गोश्त बि खाई वेंदा। उन्हनि खे कुझु न कुझु नाहे थींदो। ॿाहिरें मुल्क़ जी ॻाल्हि आहे, मां हिकु इस्लाम भाउ जे घर दावत ते वियो हुयुसि। उन वटि खोड़ मिठाई रखियल हुई। संदन वालिद साहिबु फ़रमाए रहियो हो त मां इहा सॼी मिठाई अकेलो खाई वेंदो आहियां। मूंखे नथो लॻे त उन जी उमिरि 60 सालनि खां घटि हूंदी, छो त उहो लोहार जो कमु कंदो हो त उन्हनि खे मिठाई हज़म थी वेंदी आहे। सुवाल, जेकॾहिं को इंसानु थुल्हो आहे ऐं उहो सनो थियणु चाहे त उहो अहिड़ो छा करे जो सनो थी वञे? जवाबु, जेकॾहिं को इंसानु थुल्हो आहे ऐं उहो सनो थियणु चाहे त उनखे घुरिजे त सभ खां पहिरियां लिपिड प्रोफाइल टेस्ट कराए, छो त कॾहिं कॾहिं इंसानु वज़न घटि कंदे कंदे ॿियनि बीमारियुनि में पइजी वेंदो आहे। एहतियात इन्हीअ में आहे त इंसानु पाण ई पंहिंजी ग़िज़ा खे आहिस्ता आहिस्ता घटि कंदो वञे। मसलन, जेकॾहिं पहिरियां 2 मानियूं खाईंदो हुयो त हाणे 1/4 हिसो घटि करे छॾे ऐं एतिरी ग़िज़ा खाए जो कमज़ोरी बि महसूसु न थिए ऐं कुझु न कुझु बुख बि बाक़ी हुजे। मिठे सणब ऐं मैदे सां ठहियल शयुनि खां परहेज़ करणु घुरिजे, जो इहे शयूं आम तौर ते सिहत खे नुक़सानु पहुचाईंदियूं आहिनि। ईअं ई जेके शयूं जिस्म में वज़न खे वधाईंदियूं आहिनि, जीअं आलू वग़ैरह, इहे बादी शयूं आहिनि, इन्हनि खां बि परहेज़ करणु घुरिजे। कुझु माण्हू थधी शयुनि जा शौक़ीन हूंदा आहिनि, जेकॾहिं उहे बि पंहिंजो वज़न घटि करणु चाहिनि था त थधियूं शयूं खाइण खां बचणु घुरिजनि। मशक़त वारो कमु करण वारनि खे आम तौर परहेज़ करणी न पवंदी आहे। जेके माण्हू ज़मीन जो कमु कंदा आहिनि या वज़नी सामान खणी गाॾियुनि में लोड कंदा आहिनि, इन्हनि खे आम तौर ते कंहिं बि शइ खां परहेज़ नाहे करणो पवंदो। अहिड़ा माण्हू काठी ऐं पथर बि खाई वञनि, उहो बि हज़म थी वेंदो। जेके माण्हू वज़नी कमु नाहिनि कंदा, सिर्फ़ु खाई करे वेही रहंदा आहिनि, उन्हनि खे उन्हनि शयुनि खां परहेज़ करणु घुरिजे। जॾहिं बि कंहिं शइ खे तेल में तरियो वेंदो आहे त उहो तेल खाधे खे अहिड़े नमूने सां जमा कंदो आहे जो हज़म थियण में ॾुखियाई थींदी आहे। जॾहिं हीउ हज़म नाहे थी सघंदो त इंसान जे सिहत ते ख़राबु असरु पवंदो आहे ऐं इंसान बीमार थी वेंदो आहे। हर हिक खे पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु घुरिजे। अलाह पाक असां सभिनी खे पंहिंजी आफ़ियत में रखे। आमीन बिजाए ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।